chinimandi.com podcast.
सलग चार दिवस बँका बंद राहणार. गेल्या काही दिवसात वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी PNB सह देशातील अनेक मोठ्या बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली होती. सरकारच्या या निर्णयाविरोधात बँकिंग क्षेत्रातील ट्रेड युनियन संपावर जाणार आहेत. बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या महिन्यात सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. बँकिंग क्षेत्राच्या चार ट्रेड युनियनच्या संघटनांनी 25 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 27 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संपाची हाक दिली आहे. यामुळे 26 आणि 27 सप्टेंबर या दोन दिवसात सामान्य नागरिकांच्या बँकेशी निगडीत असणाऱ्या कामांवर परिणाम होणार आहे. यानंतर 28 सप्टेंबरला महिन्याचा चौथा शनिवार आणि 29 सप्टेंबरला रविवार असल्यानं बँका लागोपाठ चार दिवस बंद राहणार आहेत. यामुळे 25 सप्टेंबरपर्यंत बँकांची कामं आवरून घ्यावीत, अन्यथा 30 सप्टेंबरपर्यंत बँकांच्या कामासाठी थांबावं लागेल. सरकारच्या बँक विलीनीकरणाच्या निर्णयाच्या लागू होण्यानंतर 4 नव्या बँका अस्तित्वात येतील, अर्थात 6 बँकांचं दुसऱ्या बँकांमध्ये विलीनीकरण होईल. पहिल्यांदा पंजाब नॅशनल बँकेमध्ये युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक विलीन होईल. 5 सप्टेंबरला PNB च्या निर्देशन मंडळानं या विलीनीकरणाला सैद्धांतिक मंजुरीही दिली आहे. अशा प्रकारे युनियन बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक एकरूप होऊन दुसरी विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण होईल. युनियन बँकेच्या निर्देशन मंडळानं या प्रक्रियेला मान्यता दिली आहे. याशिवाय कॅनरा बँकांमध्ये सिंडिकेट बँकेचा समावेश होईल, तर चौथं विलीनीकरण इंडियन बँकेत अलाहाबाद बँकेचा समावेश होऊन पूर्ण होईल. या विलीनीकरणानंतर देशात 12 PSBS बँक राहतील. यापूर्वी 2017 सार्वजनिक क्षेत्रातील 27 बँका होत्या.